बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, शासनाकडून निराधार अनाथ मुलांसाठी आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येत असून त्या अंतर्गत निराधार अनाथ मुलांना शासन दरमहा रुपये 4,000 मदत देणार आहे. महामारीच्या त्या दुखद काळात अनेक मुले अनाथ झाली आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनात संगोपन मदतीला कोणीही नाही अशा मुलांचा हात सरकारने धरला आहे. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.